आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 57 ऐवजी 102 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि अकोल्यात आज 43.8° इतक्या कमाल तापमानाची नोंद. अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करून 21व्या शतकातला सर्वात मोठा निर्णय भारत घेणार आहे. त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आयोजित नारी शक्ती वंदन संमेलनात ते बोलत होते. महिलांच्या सहभागानं देशातली लोकशाही बळकट होत असल्यानं या आरक्षणाची गरज आहे. राष्ट्रपतींपासून पंतप्रधान पद भूषवताना या देशात महिलांनी स्वतःची अमिट छाप उमटवली असल्याचंही ते म्हणाले. दिनांक 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांवर चर्चा होणार आहे असं ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा चर्चेला जात होता आणि सर्वच राजकीय पक्षांनी या दिशेनं प्रयत्न केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 2023 या अधिनियमाला मंजुरी दिली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली.
साथियों, हमारा प्रयास है और हमारी प्राथमिकता भी है. इस बार भी ये काम संवाद, सहयोग और सहभागिता से हो. देश की हर नारी को भी अच्छा लगेगा कि हर दल ने राजनीति से ऊपर उठकर उनके हित में ये महत्वपूर्ण निर्णय लिया है, काम किया है.
2029 निवडणुकांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी विरोधी पक्षांसह सर्वांनी केली. त्या दिशेनं सरकारनं प्रयत्न सुरू केले होते आणि विविध घटना तज्ञांशीही चर्चा सुरू होती असं पंतप्रधान म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणापेक्षाही मतदारसंघांची फेररचना हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. फेररचनाविषयक प्रस्ताव अत्यंत धोकादायक आणि संविधानातल्या तरतुदींचं हनन करणारा असल्याची टीका त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून केली आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठीचं विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झालं. 2024 निवडणुकांपासूनच या सुधारणा लागू करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती पण सरकारनं ती फेटाळून लावली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आगामी जनगणना आणि जनगणनेवर आधारित मतदारसंघ फेररचना झाल्यावरच नवीन सुधारणा लागू झाल्या पाहिजेत अशी विरोधकांची मागणी असल्याचं गांधी यांनी नमूद केलं. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका ऐनभरात असताना महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी या लेखात लिहिलं आहे. शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीनं सुलभ व्हावी याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब परीक्षा योजनेअंतर्गत 6 सेवांमधील 57 संवर्गांमध्ये पदभरती केली जाते. सुधारणेनंतर या सेवांमध्ये 45 संवर्गांचा नव्यानं समावेश करून या अंतर्गत 102 संवर्गांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्यानं 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवला जाणार आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नागपुरातील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात आज सकाळी दुर्घटना घडून 8 अधिकारी आणि कर्मचारी भाजल्यानं जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. 660 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 10 मध्ये राख काढण्याचं काम सुरू असताना गरम वाफ आणि राख बाहेर पडल्यानं ही घटना घडली. जखमींना तातडीनं नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा अशोक खरात आणि इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. नाशिकमधल्या 5, पुण्यातल्या 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्यातल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या खंडणी, धार्मिक फसवणूक, औषधांचा वापर करून केलेले अत्याचार तसंच महिलांसह पीडितांवरच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाशी संबंधित आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महावितरणच्या महाल विभागानं तुळशीबाग येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि भोजन वाटपाचा उपक्रम राबविला तर गोंदिया शहरात आज तरुण तरुणींनी बाईक रॅली काढत समतेचा संदेश दिला. निळ्या ध्वजांनी सजलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हावून निघाल्याचं चित्र दिसून आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 9:30 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं भारत सरकारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष अशोक मेंढे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नैतिकता या विषयावर ते मार्गदर्शन करतील. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या बर्डी ते चिचोली दरम्यान विशेष बस चालविण्यात येणार आहे. नागरिक आणि पर्यटकांच्या सुलभ आणि सोयीस्कर प्रवासासाठी बर्डी, वाडी, खडगाव, चिचोली आणि फेटरी या मार्गांवर विशेष बस चालविण्यात येणार आहे. बर्डी येथून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत दर तासाला या बसेस सुटतील. बौद्ध स्मारके, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मौल्यवान वस्तूंचे दर्शन घडवणारे संग्रह आणि इतर महत्वाच्या वास्तूंना भेट देणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे, अभिनेता आमिर खान इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अकोला शहरात कचरा घंटागाडी सेवेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या शुल्काविरोधात पुन्हा एकदा विरोधकांनी आंदोलन केलं आहे. अकोला महापालिकेची आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती मात्र विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापौर कक्षेसमोरच आंदोलन सुरू केलं. प्रत्येक घराकडून वार्षिक 600 रुपये शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. हा निर्णय नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असून निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे मत, आक्षेप आणि सूचना विचारात घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध कापूस बियाणे विक्रीविरोधात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला. प्रतिबंधित HTBT प्लॅटिनम 5G बियाण्यांची 400 पाकिटे, 2 4-चाकी वाहने आणि मोबाईल असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. हवामान. अकोल्यात आज 43.8° इतकं कमाल तापमान नोंदविण्यात आलं. प्रादेशिक हवामान खात्यानं दिनांक 15, 16 आणि 17 एप्रिलसाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या उष्णांकात सातत्यानं वाढ होत आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज नागपुरात 40.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 57 ऐवजी 102 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.